सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आयुष्य म्हटलं की ताणतणाव आले, ताणतणाव म्हटलं की ते ताणतणाव घालवण्याकरताच्या सगळ्या गोष्टी आल्या. स्ट्रेस बद्दल बोलणं चाललेलं आहे. सध्या लाईनवर कोण आहे? गुड मॉर्निंग.
श्रीपाद कुलकर्णी.
श्रीपाद कुलकर्णी, कसे आहात?
एकदम छान. तुम्ही?
मी एकदम बढिया आहे. मला सांगा, आयुष्यात काय करता श्रीपाद जी?
माझा बिझनेस आहे.
बरं, कसला?
आम्ही लेबल बनवतो, बारकोड लेबल आणि प्रोडक्ट लेबल.
वा 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 वा, क्या बात आहे. आणि सध्या तुम्हा लोकांचं काम फारच डिमांड मध्ये. ग्रेट ग्रेट. बरं, काय कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस येतो श्रीपादजी सगळ्यात जास्त?
काम नसलं की.
मला एक्सपेक्टेड आन्सर होत आहे. मला माहिती होतं तुम्ही असंच काहीतरी म्हणणार आहे.
क्रिएटिव्ह गोष्टी करायची सवय झाली आहे ना. एखाद्या दिवशी काही क्रिएटिव्ह काम नाही केलं किंवा बिझनेस डेव्हलपमेंटचं काम नाही केलं की असं वाटतं हँडिकॅप झालो आपण.
बरोबर बरोबर. पण एखाद दिवशी समजा काही काम नसेल, घरी निवांत पडला असाल, आणि निवांत पडणं तुमच्या स्वभावात नसणारच आहे, त्यामुळे घरी तगमग चाललेली असते, तेव्हा होम मिनिस्ट्रीकडून काय काय ऐकायला मिळतं श्रीपादजींना?
त्यांना सवय झाली आता. ते मला एटीएम मशीन समजतच होतं.
ऐक, प्रत्येक पुरुषाच्या मनातलं दुःख आज तुम्ही व्यक्त केलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना असं झालं असेल की माझ्या मनातलं इथं बोललं गेलं, बरं का, व्यक्त झालं कोणीतरी, संपूर्ण ते काय म्हणतात, कॉम की तरफ से, मर दिस कॉम की तरफ से. सुपर 93.5 रेड एफ एम वर अति इमोशनल नका हो. आज बाय द वे इमोशनल होण्याचा दिवस आहे. आज आनंदाश्रू नयनांमध्ये तरळण्याचा दिवस आहे. बापरे बाप. कारण आज 10वीचा निकाल लागणार आहे 1 वाजता, आणि वेबसाईटवर हा निकाल जाहीर केला जाईल, बघितला जाईल. पूर्वी असं होतं, ते पेपरवाले काका यायचे, 10वीचा रिझल्ट म्हणून ओरडायचे, आणि सगळे पोरं धावत जाऊन तो एक पेपर घ्यायचे. त्या दिवशी त्या पेपरचं जे महत्व होतं ना, तितकंच महत्व नंतरच्या काळात इंटरनेटला आलं होतं. कारण सायबर कॅफे नावाच्या एका ठिकाणी आपण जायचो आणि आपले सगळ्यांचे रिझल्ट पाहायचो. आता तर काय, मोबाईलवर धडाधड लोक रिझल्ट पाहून घेतात, आणि रिझल्ट जसा पटकन पाहिला जातो तसं पटकन टेन्शन पण घेतात. विद्यार्थ्यांना मनापासून सांगावंसं वाटतंय, टेन्शन घेण्याची काही एक गरज नाहीये. काही महत्वाचे आस्पेक्ट्स आहेत 10वीच्या रिझल्ट्समध्ये, त्याबद्दल जरा इन डिटेल बोलणार आहोत आपण. आणि यंदाच्या वर्षीचा 12वीच्या रिझल्टचा टक्का आणि 10वीच्या पोरांकडूनचे सगळे एक्सपेक्टेशन्स, याबद्दल सुद्धा खूप मोठमोठ्या चर्चा सत्र वगैरे भरवले गेले होते, त्यांबद्दल सुद्धा जरा बोलूयात इन डिटेल थोड्याच वेळात. स्ट्रेस कुठल्या गोष्टीचा तुम्हाला सगळ्यात जास्त येतो? माझ्या आवाजावर स्ट्रेस येत चाललेला आहे. कोणता येतो सांगा जरा. 6601935 या नंबरवर बजाते राहो.